तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते उत्तिष्ठत जाग्रत बंधूनो उत्तिष्ठत जाग्रत उत्तिष्ठत जाग्रत उत्तिष्ठत जाग्रत ऐन यौवनी मदन दाहुनी से प्रलयंकर झाले वेदांताचा गूढ गुंजनी जे नव शंकर झाले हिंदू धर्म अन हिंदू दर्शने जगात गाजविली मानव मात्रा बंधुत्वाची साध जये घातली असुन विरागी निसंगाचे जे स्वामी होते त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते उत्तिष्ठत जाग्रत उत्तिष्ठत जाग्रत अखिल विलासा सहनत होती यक्ष भूमि पश्चिमा मनी परंतु माय भूमितील आर्तांची वेदना आणि भुकेल्या श्वानास्तवही मोक्षाची हेळणा हेच डोळले शिणले होऊन बुद्धाची करुणा मठबद्धाना मानवतेची शिकवित नव गीते त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते उत्तिष्ठत जाग्रत उत्तिष्ठत जाग्रत त्या डोळ्यांनी अनागताचा थेट वेध घेऊनी भारत भूचा भवितव्याचे स्वप्न भव्य पाहिले आत्म्याचे संगीत ऐकवून जडवादी दुनियेला भारत विश्वगुरु करण्याचे कार्य अजून राहिले त्या कार्याचा वसा घेऊया तोच ध्यास ध्येयते त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते उत्तिष्ठत जाग्रत उत्तिष्ठत जाग्रत उत्तिष्ठत जाग्रत उत्तिष्ठत जाग्रत